Übung 1. Sie hören nun Vokabeln auf Hindi. Bitte übersetzen Sie diese auf Deutsch.
मैं टिकट कहाँ खरीद सकता हूँ?
Wo kann ich eine Fahrkarte kaufen?
मुझे दिल्ली की टिकट चाहिए.
Ich möchte eine Fahrkarte nach Delhi.
वापसी यात्रा की टिकट.
Hin- und Rückfahrt.
Delhi ke liye bus kab nikalti hai?
Wann fährt der Bus nach Delhi?
Delhi ke liye bus kahan se nikalti hai?
Wo fährt der Bus nach Delhi ab?
Übung 2. Hören Sie jetzt ein Wort oder eine Redewendung auf Deutsch und übersetzen Sie diese auf Hindi.
Wo kann ich eine Fahrkarte kaufen?
मैं टिकट कहाँ खरीद सकता हूँ?
Ich möchte eine Fahrkarte nach Delhi.
मुझे दिल्ली की टिकट चाहिए.
Hin- und Rückfahrt.
वापसी यात्रा की टिकट.
Wann fährt der Bus nach Delhi?
दिल्ली के लिए बस कब निकलती है?
Wo fährt der Bus nach Delhi ab?
दिल्ली के लिए बस कहां से निकलती है?